नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुरज कामत तुमका राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ब्रिटनांत जाल्ले भौशीक वेंचणुकेंत लेबर पार्टीचे फुडारी केयर स्टार्मर हांकां उल्लेखनीय जैत मेळिल्ले खातीर परबी भेटयल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 4 दिसांच्या ओडिशा भोंवडेर वतल्यो. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आयज सावन 2 दिसांच्या केरळ भोंवडेर वतले. केंद्रीय घर आणि सहकार मंत्री अमित शहा 102व्या आंतरराष्ट्रीय सहकार दिसा निमतान गांधीनगरातल्या महात्मा मंदिरात जावपी सहकार ते समृद्धी कार्यावळीत वाटो घेतले. वैजकी विज्ञान राष्ट्रीय परीक्षा मंडळ NBEMS आज विदेशी वैजकी स्नातक परीक्षा FMGE जून 2024 घेतले. आणि खेळात. बायलांच्या क्रिकेट खेळात काल राती चेन्नईच्या MH चिदंबरम मैदानात झालेल्या 3 T20 आंतरराष्ट्रीय खेळामधल्या पहिल्या खेळात दक्षिण आफ्रिकेन भारताक 12 धावड्यांनी हरयलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ब्रिटनांत जाल्ले भौशीक वेंचणुकेंत लेबर पार्टीचे फुडारी केयर स्टार्मर हांकां उल्लेखनीय जैत मेळिल्ले खातीर परबी भेटयल्या. सगळ्या वाठारांनी भारत UK व्यापक रणनितीक भागीदारी आनी घटमूट करपा खातीर आनी परस्पर वाड आनी समृद्धीक पोषण दिवपा खातीर सकारात्मक आनी रचनात्मक सहकार्याची आस बाळगिता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोशल मिडिया पोस्टावरवी सांगले. तशेंच प्रधानमंत्री मोदी हांणी ऋषी सुनक हांणी केल्ल्या तोखणाच्या फुडारपणा खातीर आनी भारत ब्रिटनाचे संबंध घटमूट करपाक केल्ल्या योगदाना खातीर उपकार मानले. स्टार्मर सुनक हांचे सुवातेर प्रधानमंत्री म्हण कार्यभार हातात घेतलो. ह्या भौशीक वेंचणुकेंत लेबर पक्षाक 412 जागे मेळ्ळ्यात जाल्यार कन्झर्वेटीव्ह पक्षाक 121 जागे मेळ्ळ्यात. मजगती भारतीय मूळच्यो ब्रिटीश खासदार लिसा नंदींची संस्कृताय माध्यम आनी खेळा मंत्री म्हण नवे प्रधानमंत्री केयर स्टार्मर हांणी नेमणूक केल्या. लिसा ह्यो वायव्य इंग्लंडच्या विगन प्रांतातल्यान व्हड भोवमतान परत वेचून आयल्यात. आता त्यो लुझी फ्रेसर हांच्या कडल्यान संस्कृती मंत्रालयाचो कारभार हातात घेतल्यो. जानेवारी 2020 लेबर पक्षाच्या फुडारपणाच्या सतीत निमण्या तिना मजगती 44 वर्सां पिरायेची लिसा नंदी आशिल्ली. लिसा कलकत्ता हांगा जल्मिल्ले शिक्षणतज्ञ दीपक नंदी आनी ब्रिटीश आवय एन लुईस बायस हांची धू. तिचो बापूय ब्रिटनातल्या वंश संबंधाच्या मळार केल्ल्या वावराक लागून नामणेक पावला. काल निकाल जाहीर झाल्ल्या ब्रिटनातल्या सार्वत्रिक वेंचणुकेंत विक्रमी 29 भारतीय मूळचे खासदार वेचून आयल्यात. काल राष्ट्रपती भवनात जाल्ल्या संरक्षण अलंकरण सुवाळो 2024 फेज वनाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हजर आशिल्ले. देशाच्या धाडसी सैनिकांच्या शौर्य आणि समर्पणाचे राष्ट्राक अभिमान आसा असे सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगले. सैनिक सेवा आणि त्याग हांच्या उचेल्या आदर्शाची उदाहरणां दितात. तांचे धैर्य सदांच देशांतल्या लोकांक प्रेरणा दितले असे प्रधानमंत्र्यांनी या वेळार सांगले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 4 दिसांच्या ओडिशा भोंवडेर वतल्यो. उत्कलमणी पंडीत गोपबंधू दास हांच्या 96व्या पुण्यतिथीक भुवनेश्वर हांगा राष्ट्रपती हजर रावपाच्यो आसात. फाल्यां राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुरीत जावपी भगवान जगन्नाथाच्या गुंडीच्या रथ यात्रेत वांटेकार जातल्यो. ह्या भेटी वेळार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उदयगिरी लेण्यांक भेट दितल्यो. तशेंच त्यो विभुती कानुंगो कॉलेज ऑफ आर्ट अँड क्राफ्ट आणि उत्कल युनिव्हर्सिटी ऑफ कल्चरच्या विद्यार्थ्यांकडेन संवाद साधतल्यो. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आयज सावन 2 दिसांच्या केरळ भोंवडेर वतले. तांच्या भेटीच्या पहिल्या दिसा उपराष्ट्रपती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या 12व्या दिक्षांत समारोहात मुखेल सोयरो म्हणून दिक्षांत भाषण दितले. तशेंच ते गुणवान विद्यार्थ्यांक संस्थेचे उत्कृष्टताय पदक भेटयतले. उपराष्ट्रपती फाल्यां कोल्लम आनी अष्टमुडी वाठाराक भेट दिवपाचे आसात. केंद्रीय घर आणि सहकार मंत्री अमित शहा आयच्यान 2 दिसांच्या गुजरात भोंवडेर वतले. ह्या भोंवणे वेळार अमित शहा अहमदाबाद आणि गांधीनगरात जावपी वेगवेगळ्या कार्यावळीक हजर रावपाचे आसात. मंत्री अमित शहा 102व्या आंतरराष्ट्रीय सहकार दिसा निमतान गांधीनगरातल्या महात्मा गांधी मंदिरात जावपी सहकार से समृद्धी कार्यावळीत वांटो घेतले. उपरांत ते बाणसकंथाच्या चांगला गावातल्या सहकारी पायलट दूध प्रकल्पाक भेट दितले आणि बायला दूध उत्पादकांक 0% व्याजाचे रुपे क्रेडिट कार्ड प्रदान करतले. उपरांत ते पंचमहालातल्या गोजरा हांगाच्या मोहलिया गावातल्या सहकारी दूध प्रकल्पाकडे भेट दितले. तशेंच मंत्री शहा आयज गोजरा हांगाच्या पंचामृत दुग्धशाळेक राज्यातल्या सगळ्या जिल्हो सहकारी बँकांच्या आणि दुग्ध कारखान्यांच्या अध्यक्षांकडेन उलोवप करतले. फाल्यां मंत्री अमित शहा रथयात्रे निमतान जगन्नाथ देवळात जावपी मंगला आरतीत वांटेकार जातले. ते अहमदाबादच्या नारायणपुरा हांगाच्या आधुनिक मल्टी स्पेशलिटी SLIMS हॉस्पिटल आणि अहमदाबादातल्या अंबावाडीत विद्यार्थी भवनाचे उक्तावण लेगीत करतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात. वैद्यकीय विज्ञान राष्ट्रीय परीक्षा मंडळ NBEMS आज विदेश वैद्यकीय स्नातक परीक्षा फॉरेन मेडिकल ग्रेज्युएट एक्झामिनेशन FMGE जून 2024 घेतले. ही परीक्षा देशभरातल्या 50 शहरातल्या 71 केंद्रांनी जातली. आकाशवाणीकडे उलयताना केंद्रीय भलायकी सचिव अपूर्व चंद्र हांणी FMGEच्या परीक्षार्थ्यांक पेपर फुटीच्या अफवाचे लक्ष दिवचे न्हय असे आवाहन केलां. हाचे आदी वैजकी विज्ञान राष्ट्रीय परीक्षा मंडळान एका निवेदनात परीक्षेविशी फटोवपी सोशल मीडिया गटाविशी परीक्षार्थ्यांक शिटकवणी दिला. येवपी परीक्षेचे प्रश्न मेळ्ळा असे सांगून तांका फटोवपी अशा बेईमान घटकांक तांणी परीक्षार्थ्यांक लोबोवचे न्हय वा चुकीची वाट दाखोवची न्हय असो सल्लो दिला. आयच्या FMGE खातीर प्रश्नपत्रिका तयार करप अजून चालू आसा असे मंडळान सांगला. परीक्षेत गैरव्यवहारात खंयच्याय परीक्षार्थ्यांचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष भाग घेवप योग्य रितीन हाताळटले अशी शिटकवणी वैजकी विज्ञान राष्ट्रीय परीक्षा मंडळान फुडे दिला. कुटुंबीक पेन्शन कागाळी निवारणा खातीर केल्ल्या खाशेल्या मोहिमेच्या पहिल्या सप्तकाक हजारा परस चड केशी सुटाव्यो जाल्यात. केंद्र सरकारच्या कुटुंब पेन्शनधारकांच्या जिवितात सोयी हाडपा खातीर पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण खात्यान ह्या महिन्याच्या 1 तारखेसान कुटुंब पेन्शन कागाळीचे निवारण करपा खातीर महिनोभर चलपी मोहीम सुरू केली. ही मोहीम या महिन्याच्या निमाणे मेरेन चालू उरतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सुरू केल्ल्या 1 पेड मा के नाम मोहिमे खाला मध्य प्रदेशात 5.5 कोटी झाडां लायतले. आयज या मोहिमेचे उक्तावण मुखेलमंत्री डॉ मोहन यादव करतले. मध्य प्रदेशातली 1 पेड मा के नाम मोहीम डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी हांच्या जयंतीसावन सुरू जाता. या पंदरशीत फक्त भोपाळ जिल्ह्यातल्या 480 हेक्टर वाठारात 20 लाख रोपा रोपांचे लक्ष थारायला. भोपाळ जिल्ह्यात आज 12 लाख रोपांची लागवड वेगवेगळ्या सुवातींनी करप सुरू आसा. भोपाळ पालिका महामंडळान खासदार आमदार आणि भौशीक प्रतिनिधीक 300 सुवातीचे रोपा खातीर आपयल्यात. राज्याची उद्देगीक राजधानी आणि देशातले सगळ्यात निवळ शहर इंदोरात 51 लाख रोपाची येवजण आसा. सरकारान रांचे कुडीतली सुरक्षा गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढोवपा खातीर स्टेनलेस स्टील आणि अल्युमिनियमच्या आयदनाक भारतीय मानक ब्युरो BIS अनुरूप आसप सक्तीचे केला. उद्देग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन खात्याच्या आदेशा प्रमाण अशा आयदना खातीर ISI मार्क सक्तीचे असतले. या आदेशाचे पालन न करप दंडनीय असतले असे गिरायक व्यवहार मंत्रालयान सांगला. हाली BIS रांचे कुडीतल्या गरजेचे वस्तू आसपाव करपी मानकांची 1 श्रेणी जारी केल्या. खेळात बायलांच्या क्रिकेट खेळात काल रात्री चेन्नईच्या MH चिदंबरम मैदानात झालेल्या T20 आंतरराष्ट्रीय खेळामाळ्यातल्या पहिल्या खेळात दक्षिण आफ्रिकेन भारताक 12 धावण्यांनी हरयलो. जैता खातीर 190 धावण्यांचो फाटलाव करताना भारतीय पंगडाक नेमून दिल्ल्या 20 षटकांनी 4 गडे वगडावून 177 धावण्यो काडपाक जमले. ताचे आदी पहिली फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेन 20 षटकांनी 4 गडे वगडावून 189 धावण्यो केल्यो. दक्षिण आफ्रिके खातीर ताजमिन ब्रिट्स हिने सगळ्यात चड 81 धावण्यो जाल्यार भारता खातीर स्मृती मंदना हिने 46 धावण्यो केल्यो. ताजमिन ब्रिट्स हिका सामनावीराचो इनाम फावो जालो. दक्षिण आफ्रिकेच्या भारत भोंवडेचो हो निमणो पावणो असून हातूंत 3 खेळांची 1 दिसाची खेळामाळ आणि 1 कस लावपी खेळ हाचे पयलीच जाला. 1 दिसाच्या खेळामाळेत भारतान 3-0 अशे आणि उपरांत जाल्या 1 कस लावपी खेळात 10 गड्यांनी जैत जोडले. खबरो सोपोवच्या आधी परतून एक फाट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ब्रिटनात जाल्ले भौशीक वेंचणुकेंत लेबर पार्टीचे फुडारी केअर स्टारमर हांकां उल्लेखनीय जैत मेळिल्ले खातीर परबी भेटयल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 4 दिसांच्या ओडिशा भोंवडेर वतल्यो. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आयज सावन 2 दिसांच्या केरळ भोंवडेर वतले. केंद्रीय घर आणि सहकार मंत्री अमित शहा 102व्या आंतरराष्ट्रीय सहकार दिसा निमतान गांधीनगरातल्या महात्मा मंदिरात जावपी सहकार से संबंधी कार्यावळीत वाटेकार जातले. वैजकीय विज्ञान राष्ट्रीय परीक्षा मंडळ NBEMS आयज विदेश वैजकीय स्नातक परीक्षा FMGE जून 2024 घेतले. आणि खेळात बायलांच्या क्रिकेट खेळात काल रात्री चेन्नईच्या MH चिदंबरम मैदानात झालेल्या 3 T20 आंतरराष्ट्रीय खेळामाळ्यातल्या पहिल्या खेळात दक्षिण आफ्रिकेन भारताक 12 धावण्यांनी हरयलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.